प्रसारण इंटरनेट रेडिओतर्फे मी सौ केतकी राजेश ढोळे वैद्य दिलीप गाडगे यांच्याशी आयुर्वेदाच्या एका विषयाबाबत हितकूच करणार आहे. व्यवसायाने आयुर्वेद चिकित्सक गेल्या 34 वर्षांपासून विविध आजारांनी ग्रस्त अशा रोग्यांची चिकित्सा करणारे, विशेषतः कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांचे अनुभव घेतल्यावर आत्ताची जीवनशैली हीच रोगाच्या मुळाशी आहे हे निश्चित ध्यानात ठेवून वाटचाल करत असणाऱ्या वैद्य दिलीप गाडगे यांच्याशी आज आपण येथे संवाद साधणार आहोत.
नमस्कार.
नमस्कार. आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. क्षणशः कणशः चैव विद्यामर्थम च साधयेत, अर्थात मधुकर वृत्तीने जेवढा ज्ञानरूपी मधुसंचय करता येईल तेवढा प्रयत्न करणारे गुरु परंपरेत वाढलेले एमडी, पीएचडी आयुर्वेद, संस्कृत पारंगत, एमफिल संस्कृत हे वैद्य दिलीप गाडगे यांच्यासोबत आज आपण संवाद साधूयात. समाजाची बदलणारी जीवनशैली आणि त्यामुळे रोगांची वाढती टक्केवारी, रुग्णांविषयी वाटणारी तळमळ या सगळ्यातूनच त्यांनी बदलणारी जीवनशैली, आयुर्वेदाचा दृष्टिकोन, रोगांचा प्रतिबंध आणि उपचार, योग्य आहार, एलर्जी अशा अनेक विषयांना हाताळणारे लेखन केले आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आयुर्वेदाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांची अविरत तळमळ. कदाचित यातूनच ई प्रसारण इंटरनेट रेडिओ या माध्यमातून यासंबंधीच्या आजपर्यंत 10 मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. त्यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद यातूनच आपल्या या नवीन मालिकेची आज आपण सुरुवात करत आहोत.
नमस्कार. खूप दिवसांनी मी पुन्हा ई प्रसारणवरती आलो आहे, त्यामुळे मला घरी आल्यासारखं वाटतंय. आज आपण नवीन विषयावरती खरंच बोलणार आहोत, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण विषयाला हात घालूया.
आजचा आपला विषय आहे गुंतवणूक आरोग्यातली. खरं तर आजचा हा मुलाखतीचा विषय ऐकून मी जरा संभ्रमातच पडले. तुमच्या मूळच्या आयुर्वेद क्षेत्रातून तुम्ही या नव्या क्षेत्राकडे वळण्याचे कसे काय ठरवले? तुमचा आयुर्वेदातील आजपर्यंतचा प्रवास पाहता तुम्ही मूळ विषयापासून दूर जात आहात की काय असे वाटले आणि हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.
शंका बरोबर आहे, पण हा आयुर्वेदाचाच पार्ट आहे. असं नाही आहे की हे काहीतरी आपण आयुर्वेदापासून वेगळी फारकत घेतोय असणाराच्या स्वरूपाचं. मुळामध्ये स्वस्थस्थ स्वास्थ्य रक्षण म्हणजे जी निरोगी व्यक्ती आहे त्या निरोगी व्यक्तीचं आरोग्य सांभाळणं आणि आतुरस्य विकार व्याधी परिमोक्ष आणि जो रुग्ण आहे त्याचा रोग बरा करणं अशा आयुर्वेदाची दोन प्रयोजनं आहेत. माझी पहिली मुलाखत झाली होती ती कॅन्सर, हृदरोग आणि मधुमेह यांच्या संदर्भामध्ये आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय, त्यांना प्रतिबंध कसा करता येईल अशा स्वरूपाची होती. आणि मग त्यातून मी खरं तर आयुर्वेदीय जीवनशैली, आरोग्याची गुरुकिल्ली या विषयावरती 4 मुलाखती केल्या आणि मग पुढे आयुर्वेदीय आहार, जीवनाचा आधार याच्यावरती 4 मुलाखती झाल्या आणि नंतर एलर्जी आणि आयुर्वेद आणि हार्मोन्स आणि आयुर्वेद अशा 2 मुलाखती झाल्या. तर ह्यात थोडासा संमिश्र भाग असा होता की बहुतांशी मुलाखती स्वास्थ्य रक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असणार अशा स्वरूपाच्याच आहेत, पण एलर्जी आणि आयुर्वेद, हार्मोन आणि आयुर्वेद किंवा कॅन्सर उद्रोग आणि मधुमेह आणि आयुर्वेद या मुलाखती रोगाला ओरिएंटेशन असणाऱ्या अशा स्वरूपाच्या होत्या. ह्या सगळ्यातून मला एक पुन्हा असं जाणवलं की अगदी मूलभूत काही गोष्टींमध्ये लक्ष घालायला हवंय आणि आयुर्वेदाचं पोटेन्शियल त्याच्यासाठी खूप चांगलं आहे आणि म्हणून त्यासाठी या विषयाकडे मी खरं तर वळलो, गुंतवणूक आरोग्यातली अशा स्वरूपाचं. त्याला एक 2 कारणं घडली अशा स्वरूपाचं. मी नुकतीच कोकणामध्ये एक जागा विकत घेतली, शेत जमीन असणारी अशा स्वरूपाची, आणि आमचे लगतचे प्लॉट धारक गणेश भिडे म्हणून आहेत, तर त्यांची एक माझ्या एवढीच जागा 4.5 एकर अशा स्वरूपाची आहे. त्यांचं एक पुस्तक आहे, ते खरं तर एमबीए झालेले गृहस्थ आहेत, त्यांचा आयुर्वेदाशी काही संबंध नाही, पण आरोग्यासह धनसंपदा असं त्यांचं एक पुस्तक छोटेखानी आहे. तर ते पुस्तक मला भावलं, सुयोग प्रकाशनच्या सौ सुचेता राळे या पण त्यांचे एक पार्टनर आहेत त्यांच्या त्या बिझनेसमधल्या, त्यांचं ते प्रकाशन आहे आणि त्यात त्यांनी जो मुद्दा मांडला होता तो आरोग्याचा बळी देऊन पैसे मिळवू नका हा त्यातला कळीचा मुद्दा होता की आत्ता कशासाठी तर पोटासाठी अशी एकंदर लोकांची धडपड असते आणि ते पोट पैशावरती चालतं, त्यामुळे पैसा मिळवणं ही प्राथमिकता जीवनाची अशा स्वरूपाची होते. आणि मग त्या पैशाच्या लोक मागे लागतात, इतकी मागे लागतात की त्यांना आरोग्याचा विसर पडतो आणि मग चक्क आरोग्याचा बळी दिला जातो आणि पैसे मिळवले जातात. आणि पुढे परिस्थिती अशी होते की पैसा हाताशी आहे पण आरोग्य नाही, त्यामुळे त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही, आहे तो पैसा त्यातच खर्च होऊन जातो. आणि म्हणून त्यांनी असं मांडण्याचा प्रयत्न केला होता की आरोग्यासह धनसंपदा मिळवा. वास्तुत शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा, हे जे काही सुभाषित आहे त्याच्यामध्ये आरोग्य हीच धनसंपदा आहे, म्हणजे वेगळी पैसा मिळवण्याची गरज नाही असं खरं तर त्याचा अर्थ होतो. पण आत्ताच्या काळामध्ये धनसंपद पण मिळवायला पाहिजे आणि आरोग्य पण मिळवायला पाहिजे, तेव्हा आरोग्यासह धनसंपदा मिळवा असं त्यांनी त्यातनं एक वेगळा प्रश्लेष काढला. मात्र आरोग्यासह मिळवायचं म्हणजे काय करायचं याचं दिग्दर्शन त्यांच्या पुस्तकात नाही आहे, त्यांचा तो विषयही नाही आहे अर्थात. त्यांनी फक्त आरोग्याचा बळी न देता धनसंपद मिळवा असं त्यात मांडण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही त्यांना म्हणलं की ठीक आहे, हा पार्ट मी माझ्याकडनं पूर्ण नक्की करू शकतो आणि आयुर्वेदाचं प्रयोजन आहे ते, त्यामुळे त्यात काही अडचणीचा मुद्दा नाही आहे. त्या गुंतवणूक आरोग्यातली असं पुस्तक मी लिहीन आणि ते याला पूरक होईल. मग पुढे असं झालं की त्यांच्या पुस्तकातला पण काही पार्ट घेण्यासारखा आहे आणि मी नवीन लिहिलेलं, असं मिळून ते पुस्तक आता बाजारात आलं, पब्लिश झालं आणि बाजारात आलं. आणि मग ही कन्सेप्ट म्हणून खूप लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तर पुस्तकाच्या माध्यमातून ती काही प्रमाणामध्ये पोहोचत राहील, पण ई प्रसारणचं महत्व खूप मोठं आहे किंवा त्याचा विस्तार खूप मोठा आहे, अनेक देशांमध्ये ते जातं, त्यामुळे मला असं लक्षात आलं की ई प्रसारणच्या माध्यमातून आपण हा विषय मांडला तर तो जास्त व्यापकतेने लोकांपर्यंत पोहोचेल. नशिबाने अतुल वैद्य आणि विद्यावाहिनी यांची गाठ पडली आणि लगेचच हा योग जुळून आला. तर मला असं वाटतं हा विषयांतर नाहीये, आपण आहे त्याच विषयामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, पण जरा वेगळ्या ढंगाचा विषय आहे एवढं नक्की राहील.
अर्थशास्त्रातील गुंतवणूक आणि खर्च हे तर परवलीचे शब्द. मग विचार केला, आपण पैशात गुंतवणूक करतो म्हणजे योग्य प्रकारे योग्य रकमेची गुंतवणूक आणि त्यातून अपेक्षित परतावा, आपल्या संभाव्य खर्चांचा अचूक अंदाज. मग आरोग्यातील गुंतवणूक म्हणजे भरभक्कम आरोग्य विमा आणि त्यातून आपल्याला वैद्यकीय सुविधा घेता येतील. असा
प्रश्न अगदी योग्य आहे, सर्वसामान्य लोकांची समजूत अशाच स्वरूपाची आहे, पण खरं तर मला या समजुतीलाच धक्का द्यायचा आहे म्हणून तर खरं या मुलाखतीचं प्रयोजन आहे किंवा या पुस्तकाचं प्रयोजन आहे. सर्वसामान्यपणे असं राहतं की आर्थिक क्षेत्रातला आपण आधी बघू, गुंतवणूक आणि खर्च या दोन गोष्टींचा विचार, की तुम्ही जे काही ज्ञान मिळवलेलं असेल, जे काही कौशल्य प्राप्त केलेलं असेल त्याच्या आधाराने तुमची उपजीविका व्हावी, तुम्हाला पैसे मिळावेत, आणि असे पैसे मिळायला लागल्यानंतर पुढे गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मग गृहस्थाश्रमाची सुखं उपभोगायची आहेत आणि मग पुढे कुठेतरी वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशा प्रकारची भारतीय जीवनपद्धतीचा विचार करायचा झाला तर अशी स्थिती आहे. तर हे जे काही आपण पैसे मिळवणार त्यातनं मूलभूत गरजा भागवायच्या, तर सामान्यपणे असं म्हटलं जातं अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा अशा स्वरूपाच्या धरल्या जातात. फक्त त्याच्या जोडीला भिडेंनी सांगितल्याप्रमाणे आरोग्य ही पण एक मूलभूत गरज आहे याचा आमचा विसर पडला. कालिदासाचं एक असं म्हणणं आहे की शरीर माध्यम खलो धर्म साधनम, कुमारसंभवाच्या चौथ्या सर्गामध्ये शंकर पार्वतीची परीक्षा घ्यायला येतात अशा स्वरूपाचं, आणि आपली स्वशक्त्यात वसित प्रवर्तसे, तो आपल्या शक्तीनुसार तपाचरण करती असणार कारण शरीर हेच धर्माचं पहिलं साधन आहे अशा स्वरूपाचा हा प्रख्यात श्लोक आहे. तर तसं आरोग्य मिळवणं हा पण एक मूलभूत गरजेचा भाग आहे, त्याचं दुर्दैवाने आता विसर पडलाय, ते लोकांना जाणवून देणं हा त्यातला एक भाग राहतो. त्या मूलभूत गरजा पूर्ण करणं आणि मग उरलेली रक्कम गुंतवणं की जेणेकरून त्याच्यातून पुन्हा परतावा चांगला मिळेल. अर्थात अर्थक्षेत्रामध्ये असं राहतं की ते नेमके कुठे गुंतवले तर ते चांगले वाढतील, सुरक्षित राहतील वगैरे वगैरे, हे याच्यासाठी तुम्हाला अर्थतज्ञाचं मार्गदर्शन लागतं आणि तुम्हाला लाँग टर्म बेनिफिट हवा आहे, शॉर्ट टर्म बेनिफिट हवा आहे वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं, आणि रिस्क फॅक्टर कुठे किती काय आहे असं बघून त्याच्यानुसार तुम्ही गुंतवणूक करणं अपेक्षित. ते एकदा तुमचे गुंतवले चांगल्या रीतीने गेले आणि परतावा त्यातनं यायला लागला की दुय्यम स्वरूपाच्या म्हणून ज्या काही गरजा आहेत ज्यांना निर्मित गरजा असं यांनी क्रिएटेड नीड्स असं गणेश भिडेंनी त्याला शब्द प्रयोग केलाय त्या भागवण्यासाठी लोकांची धडपड सुरू होते. जे दोन वेळेला ताजं सकस अन्न मिळालं ही मूलभूत गरज झाली पण मग ते आणखीन दिसायला शोभिवंत कसं असेल चांगल्या ताटातनं कसं येईल चांगलं कोणतरी सर्व करणार कसं असेल वगैरे वगैरे ह्या निर्मित गरजा सुरू होतात. दोन वेळची पोळी भाजी भाकरी वरण असं सगळं मिळालं की जे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे ही मूलभूत गरज झाली पण ही पुढची निर्मित गरज झाली. तसं राहायला घर हवं मग ते एक खोल्याचं दोन खोल्याचं तीन खोल्याचं चार खोल्याचं किती मोठं मग त्यात फर्निचर कशा स्वरूपाचं असं त्याची लाइटिंग कशी असावी रंगसंगती कशी असावी या सगळ्या निर्मित गरजांचा विचार सुरू होतो. तर निर्मित गरजांचा विचार हा दुय्यम पातळीवरती असायला पाहिजे आणि मूलभूत गरजांचा विचार प्रथम पातळीवरती असायला पाहिजे. त्यात तुम्ही जे काही कमावणार त्यातून बेसिक गरजा भागवल्या जातील अशी गोष्ट आधी व्हायला हवी. त्यातून पैसे शिल्लक टाकता यायला पाहिजेत ते शिल्लक टाकलेले पैसे गुंतवता यायला पाहिजेत आणि ते गुंतवून त्याच्यातनं परतावा घेऊन मग निर्मित गरजांचा विचार सुरू व्हायला पाहिजे आणि मग लक्झरी हा त्याच्यानंतरचा आयटेम असणार अशा स्वरूपाचा असं तिकडं अर्थशास्त्रामध्ये आहे. त्याला एक दुसरं कारण असं घडलं की रिच डॅड पुअर डॅड असं एक इंग्रजीतलं पुस्तक आहे अमेरिकेमधलं पब्लिश झालेलं ते एका माझ्या मित्रांनी मला वाचायला दिलं आणि त्यांनी असं मांडण्याचा प्रयत्न केला होता की लोकांना खर्च आणि गुंतवणूक यातला फरक कळत नाही. त्यांचं कॉमन उदाहरण असं आहे की लोक कमवायला लागली पहिलं काय करतात तर घर घेतात आणि घर हे गुंतवणूक आहे अशा स्वरूपाचं समजलं जातं. पण प्रत्यक्षामध्ये एक घर हा एक खर्च आहे मुळात आणि त्याच्या अनुषंगाने इतर अनेक खर्च सुरू होतात. मग त्याचं फर्निचर आलं त्याची रंगरंगोटी आली त्याची सफाई आली त्याच्यासाठी माणसं नेमणं आलं वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी त्याच्यातून येत राहतात आणि ह्या सगळ्या खर्चाच्याच बाजू आहेत. यातनं जमेचा भाग काही नाही असणार अशा स्वरूपाचं. तुम्ही सेकंड होम घेतलं किंवा आणखीन काहीतरी वेगळं केलं आणि ते तुम्ही काहीतरी भाड्याने दिलायत आणि मग त्यातनं काहीतरी उत्पन्न मिळत तो भाग निराळा झाला. पण मूलभूत गरज म्हणून घर घ्यायचं असणार अशा स्वरूपाचं आणि मग त्याच्यावरती अनेक निर्मित गरजा लादायच्या असं आता लोक करतात. तर त्यांनी त्याच्यात मुळात असा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला की त्यासाठी लोक पहिल्यांदा घर घेतात आणि त्याला गुंतवणूक समजतात हा एक मोठा मूर्खपणा तो खर्चच आहे असणार अशा स्वरूपाचं आणि त्या अनुषंगाने इतर खर्च सुरू होतात. मग लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात त्याच्यातनं आपली ऐपत नसताना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये व्याज भरतात असणार अशा स्वरूपाचं आणि एका दुष्टचक्रात अडकतात
आणि त्याच्यातून कदाचित मूलभूत गरजा ज्या आहेत त्यांना आपण बाजूला आणि या खर्चांमुळे कदाचित आपल्या ज्या मूळ गरजा आहेत त्याच्यापासून आपण बाजूला जात असतो.
बरोबर आहे अगदी नक्की तसंच घडतं. कारण त्याचं असं होतं की मग शेवटी कुठेतरी खर्चाला कात्री लावायचा प्रसंग येतो आणि ती निर्मित गरजांना कात्री लावण्याच्याऐवजी मूलभूत गरजांना कात्री लावली जाते. आरोग्य ही मूलभूत गरज आहे याचा विसर पडतो असणार अशा स्वरूप आणि मग आम्ही चांगलं चुंगलं खायला पाहिजे असं जो काही भाग असेल तो बाजूला पडतो या सगळ्या प्रकरणांमध्ये. आमच्याकडचं एक अगदी वेगळं उदाहरण आहे की मला टीव्ही घ्यायचा होता जुना टीव्ही खूप खराब झाला होता म्हणून आता बदलायचा आहे कधीतरी बदलायचा असणार अशा स्वरूप. तर बाजारात गेलो आणि मग 40 इंची टीव्ही स्टँडर्ड आहे त्याच्याऐवजी 39 इंची टीव्ही काहीतरी होता 3000 रुपये स्वस्त होता. मी म्हटलं ठीक आहे आपल्याला 40 इंच आणि 39 इंच काय फार फरक पडत नाही असणार अशा स्वरूपात म्हणून मी तो घेऊन घरी आलो. आमच्याकडच्या काम करणाऱ्या बाईंनी तो बघितला आणि ती म्हणली की केवढ्याला पडला वगैरे. मी सांगितलं असं असं पडला. मी म्हटलं तुझ्याकडे कुठला टीव्ही आहे. नाही म्हटलं आमच्याकडे 40 इंची आहे आणि तो किती 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 का 3 वर्षापूर्वी म्हणजे 40 इंची टीव्ही जेव्हा नवीन होते तेव्हा तिने घेतलेला होता. तिची खोली म्हणजे घर बघितलेलं आहे मी ते हार्डली 10 बाय 12 किंवा 13 एवढंच त्यातच सगळं स्वयंपाकघर डायनिंग तुम्हाला काय बेडरूम सगळं जे काय म्हणायचं असेल ते त्या 10 बाय 12 या सध्यामध्ये मोडेल असणार अशा स्वरूपाचं. आणि तर 2 वर्षापूर्वी स्कीम होती आणि त्यात निम्मे पैसे भरायचे आणि उरलेले पैसे माझे होते आणि म्हणून आम्ही तो घेतला त्यावेळेला काहीतरी 18,000 वगैरे असं काहीतरी. आता ही मानसिकता आहे जे आमची मूलभूत गरज काय असणार अशा स्वरूपाचं आणि निर्मित गरज काय. आता ही मेंटॅलिटी खूप ठिकाणी असणार आहे, हा माझ्या घरचा अनुभव म्हणून मी सांगितलं आता, पण ही मेंटॅलिटी खूप ठिकाणी असणार आहे अशा स्वरूपाचं. तर आम्हाला नेमकं असं कळायला हवं की माझी मूलभूत गरज चांगलं आरोग्य असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे, किंवा बेअर मिनिमम ज्या गोष्टी आम्हाला हव्यात अन्न वस्त्र निवारा या संदर्भामधल्या त्या बेअर मिनिमम तरी हव्यात, आणि मग उरलेली रक्कम मी कुठंतरी चांगल्या गोष्टीसाठीच गुंतवायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं, आणि मग त्यातनं परतावा घेऊन त्यातनं निर्मित गरजांवरती भर द्यायला पाहिजे, असा एकंदर अर्थशास्त्रातल्या दृष्टीने विचार करायचा झाला तर हा सगळा विषय होता. आता हे जेव्हा आम्ही आरोग्याच्या बाबतीत लागू करायला जातो तेव्हा अर्थशास्त्रामध्ये ज्याला दिवाळखोरी म्हणतात तसं आता वयाच्या 30-35 आरोग्याची दिवाळखोरी असं अनेक लोक डिक्लेअर करतात. म्हणजे असं की सामान्यपणे 100 वर्षाचं आयुष्य असं पूर्वी धरलेलं होतं, आता सरासरी आयुर्मान 60-80 वर्ष असं धरलं जातं, म्हणजे 80 वर्षापर्यंत जगला म्हणजे खूप छान जगला असणार अशा स्वरूपाचं म्हणतात. त्याचे आपण 4 पार्ट अशा स्वरूपाचे म्हणून पाडले, बाल्य, तारुण्य, मध्यमावस्था आणि वृद्धावस्था असणार अशा स्वरूपाचं. तरी सुद्धा वार्धक्यावस्थेचे आजार, मध्ये सांधेदुखी असेल, मानदुखी, पाठदुखी वगैरे असणार अशा स्वरूपाचं काहीतरी प्रकरण असेल, किंवा सुरकुत्या पडणं वगैरे असणार अशा स्वरूपाचं असेल, केस पिकणं अशा स्वरूपाचं असेल, हे 60 होणं ठीक आहे, पण आता ते 30-35 व्हायला लागलं. ह्याचा अर्थच असा झाला की आमची झीज कमालापेक्षा जास्त असणारी अशा स्वरूपाची झाली. म्हणजे अर्थशास्त्राप्रमाणे गुंतवणूक कमी किंवा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, जसं तिथं बँकरप्ट होतो आणि दिवाळखोरी जाहीर करायला लागते, तशी आम्ही 30-35 आरोग्याची दिवाळखोरी करून जाहीर करून मोकळे होतो. मग त्यातच कुठेतरी स्पॉन्डिलिसिस सुरू झालाय, ओबेसिटी आली आहे, डायबिटीस झालाय, किंवा हार्मोनल इम्बॅलन्स म्हणून थायरॉईडची काहीतरी गोळी घ्यायला लागते, झोप येत नाही म्हणून काहीतरी होत आहे वगैरे वगैरे. अशा गोष्टी जर 30-35 सुरू होत असतील तर माझ्या दृष्टीने ही आरोग्याची जाहीर केलेली दिवाळखोरी आहे. अशी दिवाळखोरी जाहीर करण्याचा का प्रसंग यावा, तिशीलाच का यावा, याची मुळापासून कारणं खरं तर हुडकायला हवीत. आणि तिथं नेमका हाच प्रश्न येतो की आम्ही मिळवतो किती आणि घालवतो किती. प्रत्यक्षामध्ये कमाई 0 आणि खर्च मात्र भरमसाठ असं जर झालं तर दिवाळखोरी येते. आम्ही आरोग्य मिळवणं टिकवणं यासाठी किती प्रयत्न करतो, वृद्धिंगत करणं ही तर पुढची गोष्ट झाली. जे मिळवणं ही पहिली गोष्ट, टिकवणं ही त्याच्या पुढची गोष्ट, आणि त्यात वाढ करणं ही तिसरी गोष्ट. तिसऱ्या गोष्टीला आता हात घालायलाच नको, तो आपण शेवटी शेवटी घालतो. पण पहिल्या गोष्टी, दोन गोष्टींच्या बाबतीमध्ये सुद्धा जर मिळवणं आणि टिकवणं असं नाही आहे आणि नुसतंच खर्च करणं आहे, कारण आमच्याकडे फास्ट फूड, जंक फूड, ऍडिक्शन्स असे अनेक मुद्दे आहेत आता की जे तरुण पिढी त्यांच्या आहारी जाते, आणि मग अशातून असलेलं आरोग्य खर्चून टाकलं जातं, आरोग्य मिळवण्याची टिकवण्याची गोष्टच नसते, तर मग दिवाळखोरी येणारच ना. तर ही जर दिवाळखोरी यायला नको असेल तर आरोग्य मिळवणं टिकवणं ही प्राथमिक गरज असायला पाहिजे, ती वृद्धिंगत करणं ही त्याच्यामधली गुंतवणूक असायला हवी, आणि ही गुंतवणूक आम्हाला शेवटपर्यंत आयुष्याच्या अंतापर्यंत उपयोगी पडायला हवी. वार्धक्याच्या अवस्थेमध्ये पण इतकी भरभक्कम गुंतवणूक असायला हवी. तिकडे जर भरभक्कम गुंतवणुकीचा पाया असला तर वार्धक्यावस्था सुखानी जाते असणार अशा स्वरूपाची. तसं आरोग्यरूपी गुंतवणूक भरभक्कम असली तर वार्धक्य सुखावं असणार अशा स्वरूपाचं होईल, आणि खऱ्या अर्थाने निरोगी जीवन अशा स्वरूपाचं असेल. तर हा सगळा विषय तसा खूप मोठा आहे, आवाका मोठा आहे तसा, आणि त्यात अनेक कंगोरे पण आहेत. हे शेवटी शेवटच्या हार्मोन्स आणि आयुर्वेद या मुलाखतीमध्ये या विषयाचं सुतोवाच केलं होतं, कारण त्यावेळेला माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालेली होती. प्रत्यक्षामध्ये त्या मुलाखतीनंतर 5-6 महिन्यांमध्ये मी विषयाला पूर्ण वाहून घेऊन पुस्तक पब्लिश केलं त्याचं असणार अशा स्वरूपात. पण आता ते पुस्तक वाचून किंवा त्या मुलाखती ऐकून सुद्धा काही लोकांनी बदल केले त्यांच्या आयुष्यामध्ये, ते पण आम्ही त्या पुस्तकात छापलेत की ज्यांनी अनुभवाचे बोल असणारे अशा स्वरूपाचे. आणि जितके ह्या अनुभवाचे बोल वाढतील, सर्व समाजापर्यंत ते पसरेल लोण, तितकं सर्व समाज निरोगी व्हायला मदत होईल. आणि म्हणून मला या ई प्रसारांच्या आवाहनातून असं एक स्पष्ट करायचंय की जेवढा या आत्ताच्या मुलाखतीला प्रतिसाद लाभेल आणि लोकांकडनं आम्हाला निर्णय प्रकारचे फीडबॅक्स येतील तेवढा हा विषय जास्त ध्वनित होत राहील निर्णया लोकांमध्ये आणि मग त्यातनं त्यातले अनेक पैलू आणखीन समोर येतील आणि ह्या सगळ्यातून एक निरोगी समाजाची निर्मिती व्हावी अशी त्यातली मूळ कळकळ आहे किंवा तळमळ आहे त्यामागची असणाऱ्या स्वरूपाची.
आरोग्यातील गुंतवणूक किंवा आरोग्यातील जमा आणि खर्च याबाबत आपण काही अजून प्रकाश टाकू शकाल? कदाचित आपल्या श्रोत्यांनाही याबाबत नक्कीच उत्साह असेल.
मान्य आहे खरं तर, कारण ही कल्पना तशी आरोग्याच्या बाबतीत नवीन आहे. जे आर्थिक क्षेत्रामध्ये खर्च आणि गुंतवणूक यातला फरक त्यातल्या त्यात लोकांना कळतो, पण आरोग्याच्या बाबतीमध्ये ते जरा जास्त स्पष्ट झालं तर बरं. मुळामध्ये गुंतवणूक याचा अर्थ असा की आपल्याकडे काहीतरी सरप्लस असणार अशा स्वरूपाचा आहे, ते आपण पुन्हा कुठल्या तरी कामी लावतो आणि त्यातून पुन्हा काहीतरी उत्पन्न मिळवतो आणि मग ते खर्च करतो असणाऱ्या स्वरूपाचं. तर अर्थक्षेत्रामध्ये हे जास्त स्पष्ट आहे की त्यात अशी म्हणलं तसं मूलभूत गरजा तेवढ्या भागवल्या की उरलेल्यातनं गुंतवणूक करायची, त्यातनं उत्पन्न मिळवायचं आणि मग निर्मित गरजांवरती यायचं. तसं आरोग्याच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आरोग्य खर्च कशामुळे होतं हा एक महत्वाचा मुद्दा राहतो अशा स्वरूपाचा. तर सर्वसामान्यपणे असं आहे की स्वस्थ वृत्त म्हणून जो काही आयुर्वेदाचा भाग सांगितलेला आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, की जे काही आरोग्य आहे ते टिकवून धरायचं, त्याचं रक्षण करायचं, याला स्वस्थ वृत्त अशा स्वरूपाची संज्ञा येते. ते दोन प्रकारांनी साधता येतं असं ग्रंथकारांचं म्हणणं आहे की ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी करणं आणि ज्या गोष्टी करू नका म्हणून सांगितल्या त्या गोष्टी टाळणं अशा स्वरूपाचं. म्हणजे असं की नित्यनियमाने ठराविक पदार्थ जेवणामध्ये घेऊन योग्य वेळेला योग्य प्रमाणामध्ये अशा स्वरूपाचं त्याचं सेवन करणं, योग्य विश्रांती पुरेशी झोप असणाऱ्या अशा स्वरूपाची घेणं, योग्य व्यायाम करणं किंवा आताच्या काळाला अनुसरून योगाभ्यास त्याच्या जोडीला असणारा अशा स्वरूपाचा करणं, नित्यनियमाने अभ्यंग करणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आरोग्य टिकवणाऱ्या किंवा वृद्धिंगत करणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत. त्या ह्या कराव्यात अशा स्वरूपाचं, त्याच्या उलट काही गोष्टी करू नका अशा स्वरूपाचं म्हणून वर्णन करतात. म्हणजे रात्री जागरण करू नका, दिवसा झोपू नका, असणारेपासून दही रात्री खाऊ नका, किंवा अतिश्रमाचे अशा स्वरूपाचे प्रकार करू नका, जास्त संताप वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टी करू नका. असं करू नका असं म्हणण्याची एक मोठी यादी आहे की काय काय गोष्टी कराय टाळायच्या असणाऱ्या स्वरूपाच्या. तर तच्च नित्यम प्रयुंजित स्वास्थ्यम येनानुवर्तते अजातानां विकाराणां मनुत्पत्तीकरण चेत, असं चर्काचं सूत्र आहे या संदर्भामध्ये, की ज्याने स्वास्थ्य टिकून राहतं आणि जे आता विकार निर्माण झालेले नाहीत, रोग निर्माण झालेले नाहीत, त्यांना जे निर्माण करणार नाही अशा प्रकारचं, म्हणजे जे टाळायच्या गोष्टी आहेत त्या टाळणं, ह्यानी आपण आरोग्य टिकवतो किंवा वृद्धिंगत करतो असणार अशा स्वरूपाचं. याच्याबरोबर उलट हे आरोग्य खर्च करणारं गोष्ट, म्हणजे ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या आम्ही केल्या नाहीत, म्हणजे नित्यनियमाने अभ्यंग करायला पाहिजे तो नाही केला, नित्यनियमाने पहाटे लवकर उठायला पाहिजे ते नाही केलं, किंवा रात्री जागरण झाली किंवा दगदग किंवा श्रम जास्त प्रमाणामध्ये होत आहेत, व्यायाम किंवा विश्रांती अशा स्वरूपाच्या गोष्टी घडत नाही आहेत.
यामध्ये नित्यनियमाने अभ्यंग हे थोडंसं इलॅबोरेट करून सांगितलं तर बरं होईल.
काय झालंय तर आपण, मला वाटतं त्या मागच्या एपिसोडमध्ये मी म्हटलं अभ्यंगम आचार्य नित्यम असं मूळ सूत्र आहे. शेवटी शरीर हे एक अद्भूत यंत्र आहे, त्यामध्ये अनेक अवयव असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यात निरनिराळ्या प्रकारच्या क्रिया चालू असतात. जसं बाहेरच्या एखाद्या यंत्रामध्ये जेव्हा अनेक पार्ट हलणारे असतात तेव्हा त्यांचं फ्रिक्शन स्वाभाविक असतं आणि त्याला नियमितपणे त्याची स्वच्छता करणं आणि वंगण घालणं अशा गोष्टी आवश्यक राहतात, तसं शरीर हे जर इतकं कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या हालचाली एकाच वेळेला चालू असतात तर त्याला वंगणाची निश्चितपणे आवश्यकता आहे. हे वंगण दोन प्रकारांनी जातं, एक बाहेरनं तेल लावून अशा स्वरूपाचं करता येतं आणि पोटामध्ये आपण तेलतूप घेतो त्याच्या मार्फत जातं. तर पोटातनं तेलतूप जे घ्यायचं आहे ते आपण मागच्या एक विषयामध्ये त्याच्याविषयी जास्त बोललंय इलॅबोरेटली खरं तर, नाही कुठली तेलं घ्यावीत किंवा तुपाचा वापर कसा करावा वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं. आणि तसंच बाहेरूनही नित्यनियमाने तेल लावावं असं आहे. तर लहानपणी म्हणजे अगदी तान्या बाळानं असं तेलानी हे करतात, अभ्यंग रेग्युलर करतात आणि वर्ष दीड वर्ष तरी ते चालू राहतं. पुढे मग आया आणि मुलं यांच्या वेळेच्या उपलब्धीवरती आणि मुलांच्या एकंदर सहकार्यावरती त्या गोष्टी थोड्याशा अवलंबून राहतात. पण आयडियली जन्मभर ह्या प्रकाराने अभ्यंग करत राहणं अशी गोष्ट अपेक्षित आहे. आणि आमच्याकडे जी जी मोठी वृद्ध वैद्य होऊन गेलेले लोक आहेत, मणिमधशास्त्री जोशी असतील किंवा नृसिंहाचार्य बागेवाडीकर असतील, वैद्य फणसळकर असतील माझे गुरुजी, अण्णा करमरकर असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत, तर ही सर्व मंडळी शेवटपर्यंत रोज नियमाने मसाज करणार, अभ्यंग करणार. म्हणजे मसाज अगदी नाही पण तेल लावणं एवढं तरी किमान रोज असणार अशा स्वरूपाचं. आणि ते त्यांच्या दीर्घायुष्याचं एक रहस्य होतं की अशा प्रकारचं नित्य नियमाने अभ्यंग करणं हे दीर्घायुष्याचं रहस्य आहे. तर आता तो एक छोटासा पार्ट आहे या एकंदर स्वस्थ वृत्तासाठी म्हणून जे करायचं आहे त्याच्या संदर्भामध्ये. पण अशा प्रकाराने ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या करणं, त्याच्या उलट त्या केल्या नाहीत, तर जशी शरीराची झीज घडत असते अभ्यंग केल्यामुळे जी झीज कमी होते ती झीज कमी होत नाही आणि मग झीज होत राहते आणि त्याची भरपाई नाही झाली की वयाच्या 35 ला तुम्हाला स्पॉन्डिलोसिस सारखा आजार झाला असणार अशा स्वरूपाचं प्रकरण होतं, मान जखडून गेली, पाठ जखडून गेली असणार अशा स्वरूपाचं. तर तेल लावणं ही गोष्ट दूरच गेली असणार अशा स्वरूपाचं. एक गमतशीर प्रकार असा आहे की अजून साऊथकडे त्या मनाने परंपरा जास्त चांगल्या जपल्या जातात. म्हणजे भारतामध्ये विचार करायचा झाला तर एक एमडीचा थिसिस त्याच्यावरती झाला की साऊथकडल्या तरुणींचं केसाचं आरोग्य जास्त चांगलं राहतं कम्पेअर टू मध्य भारत आणि उत्तर भारत असणार अशा स्वरूपाचं. आणि त्याचा स्टडी असं सांगतो की डोक्याला रेग्युलर तेल लावणं आणि फुलांच्या माळा घालणं हे त्याचं कारण आहे अशा स्वरूपाचं. आताच्या तरुण पिढीलाही सांगितलं ते कदाचित आवडणार नाही काय ते डोक्याला तेल लावलं की पिचपिचित होतं इथपासून ते फुलांचा वासच मला सहन होत नाही असणार अशा स्वरूपाचं. पण नित्यम स्नेहार्द्र शिरसहा असं सूत्र आलंय, तेव्हा डोक्याला नेहमी तेल लावलेलं असणार अशा स्वरूपाचं असावं. आणि फुलांचं अशा प्रकारचं गजरे किंवा अशा स्वरूपाचे घातले तर केसाचं आरोग्य चांगलं राहायला नक्की फायदा होतो असं आता एमडीचा थिसिस त्याच्यावरती झालाय या स्वरूपाचं. तर तसं ते तेल लावणं आम्ही सोडून दिलं, डोक्याला लावणं, कानात घालणं किंवा बाकी अंगाला लावणं, विशेषतः पायांना लावणं असणार अशा स्वरूपाचं. आणि ऍक्टिव्हिटीज मात्र चालू राहिल्या तर मग झीज होणार आणि मग झीज झाले की सांधे कुरकुरायला लागले, आवाज करायला लागले, कटकट आवाज यायला लागले किंवा दुखायला लागले आणि मग 35-35 ला नी रिप्लेसमेंटच्या सर्जरीज यायला लागल्या. तर हे कशाचं द्योतक काय? तर आम्ही काळजी न घेतल्याचं, म्हणजे उत्पन्न काही नाही आता मग अशी म्हणलं तसं आणि खर्च भरमसाट करतोय त्याचा तो परिणाम असणार अशा स्वरूपाचा. आणि म्हणून तिथं आम्हाला कुठेतरी स्वतःवरती बंधन घालून घ्यायला पाहिजे की या नित्य करायच्या गोष्टी या त्या करायलाच हव्यात असणार अशा. म्हणजे त्यात ब्राह्ममुहूर्तावरती उठायला पाहिजे, रात्री लवकर झोपायला पाहिजे. मी त्या माझ्या मुलाखतीत मागे सांगितल्याप्रमाणे रात्रीचं जेवण लवकर घ्यायला पाहिजे, त्याचं पचन दुसऱ्या वेळेस नीट झालेलं असायला पाहिजे, योग्य वेळेला योग्य प्रमाणामध्ये स्वरूपाचं अन्न सेवन करायला हवं वगैरे वगैरे वगैरे, हे सगळे जे काही नियम आहेत ते स्वास्थ्य रक्षणासाठीचे किंवा आरोग्यातल्या गुंतवणुकीचे एका अर्थाने अशा स्वरूपाचे नियम आहेत. आणि त्याच्या उलट तुम्ही केलं की तो खर्च होतो, आरोग्य त्याच्यामध्ये खर्ची पडतं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्याची भरपाई जर होऊ शकली नाही तर मग दिवाळखोरी येते. आणि म्हणून ज्यांनी ज्याने आरोग्य खर्ची पडणार आहे त्या गोष्टी पण कशा टाळता येतील असं बघायला पाहिजे. त्यातला आता अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे स्ट्रेस आहे किंवा आजचं जग गतिमान असणार अशा स्वरूपाचं आहे, आम्ही कशाच्या तरी मागे धावत असतो. मग ते पैसे मिळवायचे अशा स्वरूपाचं असेल, ते मुलांना शाळेत नेऊन सोडायचे असणार अशा स्वरूपाचं काहीतरी असेल, किंवा आता या विषयावरती अनेक लेख यायला लागलेत, आपल्याला या विषयावर थोडे बोलायचं आहे आताच्या याच्यामध्ये, की करिअर आणि संसार ह्या दोन गोष्टींमध्ये होणारी बायकांची तारांबळ असा आता एक महत्वाचा विषय चर्चेला जातोय.
स्त्रियांची बदलणारी जीवनशैली
असा एक आहे आणि त्यातून होणारी चिडचिड वगैरे असणारी अशा स्वरूपाची. आणि मग त्याचा एकंदर कुटुंब व्यवस्थेवरती होणारा परिणाम, त्याचा मुलांच्या आरोग्यावरती होणारा परिणाम, त्यांच्यावरती होणारे संस्कार असा एक आता मोठा विषय आहे. त्या पुन्हा एकदा पूर्वीचं प्रकरण बरं होतं का, बायका घरातच होत्या आणि करिअरच्या मागे धावत नव्हत्या, ती परिस्थिती बरी होती का, असं म्हणणारा एक वर्ग हळूहळू वर येतोय. त्याला विरोध करणारा खूप मोठा वर्ग आहे आता, की नाही आता आम्ही एवढं शिकलं आम्हाला करिअर करायचं आहे अशा स्वरूपाचा, असंही म्हणणारा एक वर्ग आहे. पण तरी सुद्धा ह्यातून आम्हाला नेमकं साधायचंय काय असा खरं विचार राहतो. तर तो स्ट्रेस म्हणा, तो स्ट्रेन म्हणा, किंवा ते शारीरिक श्रम आणि त्यामागचं येणारं मानसिक दडपण, हे एका अर्थाने तुम्ही खर्चच करताय असं आहे. आरोग्य खर्चण्याचा मार्ग असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि मग कशासाठी, म्हणजे परवा एक लोकसत्तेमध्ये लेख आला होता की सुखसुविधा न्याय वाढल्या, त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की निवडलेल्या चिरलेल्या भाज्या घरपोच मिळायला लागल्या असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा विशेषतः काम करणाऱ्या स्त्रियांनी त्याचं स्वागत केलं, किंवा ठीक आहे आपलं तेवढा वेळ वाचला, 15-20 मिनिटं काय पण वाचली असणार अशा स्वरूपाची. पण अशा प्रकारचा वेळ वाचवून आम्ही त्या वेळेचा सदुपयोग करतो का, का त्या वाढलेल्या वेळामध्ये आम्ही पुन्हा आणखी नवीन व्याप मागे लावून घेतो, असा त्या लेखाचा मूळ विषय होता. आणि ह्या सगळ्यातून संवाद तुटत चालले जुन्या पिढीचा नवीन पिढीचा असणार अशा स्वरूपाचा. आणि तो संवाद तुटणं हे एकंदर समाजाच्या दृष्टीने विघातक आहे असं अनेक ठिकाणी या प्रकारच्या चर्चा आता होत आहेत. तर हा सगळा जर मुद्दा महत्वाचा असेल तर आम्हाला खर्च आम्ही कशा कशामध्ये करतोय आणि उत्पन्न कशा कशामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतोय, या दोन्ही गोष्टी जसं अर्थशास्त्रामध्ये ताळेबंद असतो तसा आरोग्याचा ताळेबंद मांडायला पाहिजे, की ह्या गोष्टी मी जमेच्या बाजूला ठेवतोय, याच गोष्टी मी खर्चाच्या बाजूला ठेवतोय, माझा खर्च जमेपेक्षा जास्त होतोय का, याच्यासाठी माझा सजग अशा स्वरूपाचा राहायला हवं. आणि तसा होत असेल तर खर्च कुठे कमी करता येईल आणि जमा कुठे वाढवता येईल असा विचार करायला हवा. आणि मग त्या जमेतून मला आरोग्यामध्ये गुंतवणूक करावी, ती अजून पुढचा भाग झाला. पण आता मुळात आतबट्ट्याचा हिशोब चालू आहे आणि हा आतबट्ट्याचा हिशोब निदान लोकांच्या ध्यानात यावा. आता 35 ला मला नी रिप्लेसमेंटची सर्जरी सुचवली तर सुचवणाऱ्या डॉक्टरलाही काही वाटत नाही की आपण काहीतरी जागा वेगळं सांगतोय असणार अशा स्वरूपाचं, करणाऱ्यालाही वाटत नाही की इतकं 35 लाच मला सांधा बदलायची इतकी वेळ का आली असणार अशा स्वरूपाची. त्या त्या दोघांची मानसिकता बदलायला पाहिजे. आपलं काहीतरी चुकतंय, गंभीर चुकतंय असं कळायला पाहिजे. आणि चुकतंय काय असं ओळखलं तर आपण कुठेतरी या विचारावरती येऊ ना की आपण जमेपेक्षा खर्च जास्त करतोय असणार अशा स्वरूपाचं. त्याची जाणीव झाली तर मग जमा कशी वाढवता येईल आणि खर्च कमी कसा करता येईल या सगळ्याचा विचार सुरू होईल. म्हणून मी आता ह्याचा मला अपेक्षित असलेला श्रोतृवर्ग जो आहे तो 25 ते 40 वयोगट असा धरलाय, की ज्यांनी नुकतंच विद्यार्जन पूर्ण केलंय, जे आता अर्थार्जन सुरू झालेलं आहे आणि गृहस्थाश्रमात नुकताच प्रवेश केलाय किंवा करू इच्छित आहेत, अशा पिढींनी खरं तर आताच्या या सगळ्या मुलाखती ऐकायला पाहिजेत. त्यांना जसं आर्थिक गुंतवणूक असा विषय कळत असतो किंवा का अशी अपेक्षा असते, कळतो तसं नाही पण मगाशी सांगितलं असतं, लोक चुकीच्या याला गुंतवणूक समजतात असणार अशा स्वरूपाचं. पण त्या आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भातच आरोग्याविषयीच्या गुंतवणुकीचाही विचार त्यांच्या डोक्यात रुजायला पाहिजे. आणि तो रुजला तर दीर्घकाळ दीर्घायुष्य चांगलं आरोग्य अशा स्वरूपाचं लाभेल अशी त्यातली मूळ संकल्पना आहे. मला असं वाटतं म्हणजे तर खर्च आणि गुंतवणूक आरोग्याच्या संदर्भात हा थोडासा मुद्दा स्पष्ट झाला असेल. अजून कधी वाटलं तर पुन्हा विषय ओपन करायला काही हरकत नाही.
मध्यमवर्गीयांसाठी आवाक्याबाहेरचा विषय म्हणजे गुंतवणूक. मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीतून दैनंदिन गरजा भागवतानाच नाकी न येतात. मग अशा वेळी नेमके काय केले पाहिजे याविषयी आपण काही सांगू शकाल?
मी माझ्या पुस्तकामध्ये 3 स्तर पाडलेत. आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा स्तर, मध्यमवर्गीय स्तर आणि कनिष्ठ स्तर. हा प्रश्न जो आहे हा कनिष्ठ स्तराच्या संदर्भामधला आहे. आणि वरच्या 2 स्तरांच्या बाबतीमध्ये तितका प्रश्न येत नाही, विशेषतः जो उच्च स्तर आहे त्याच्या बाबतीमध्ये खरं तर असं राहील की त्यांनी जाणून बुजून ठरवून आरोग्यासाठी गुंतवणूक करायला हवी, त्यांना ती शक्य आहे असणाराच्या स्वरूपाचं. आणि त्यातून एक प्रकारची उत्तेजना त्या प्रकारच्या लोकांना मिळेल. म्हणजे तुम्ही जर राजीव दीक्षितांच्या मुलाखती ऐकल्या असतील किंवा त्यांची व्याख्यानं ऐकली असतील, हिंदीमध्ये राहतात ते, तर त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की सेंद्रिय शेतीचा प्रचार त्यांनी केलाय किंवा प्राचीन जीवन पद्धतीच्या संदर्भामध्ये सांगितलंय असणाऱ्या स्वरूपाचं. आणि गरज जशी असेल तशा प्रकारचं पुढे त्याला वाव मिळत राहतो. गरज शोधाची जनधनी अशा स्वरूपाचं जसं म्हटलं जातं, किंवा त्याला त्या प्रकाराने उत्पादन वाढ सुरू होते. जर डिमांड निर्माण झाली की सेंद्रिय लोक घेत आहेत असणार अशा स्वरूपाचं, किती निर्माण करणारे शेतकरी निर्माण होतील असणार अशा स्वरूपाचं, आणि मग आत्ता जे पर्यायाने खूप महाग वाटतंय ते काही कालांनी स्वस्त होईल असणार. तर आत्ता ते महाग आहे म्हणून निदान श्रीमंत लोकांनी तरी ती आरोग्यातली गुंतवणूक आहे असं बघून मी ठीक आहे मला खर्च करण्याची ऐपत आहे तर मी सुरू करतो आणि त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतो. असं झालं तर शेतकरी पैशाच्यासाठी म्हणून का होईना पण त्यासाठी करायला लागतील असं होईल. मध्यम वर्ग थोडा पोटाला चिमटा घेऊन इतर खर्चात काही काटकसर करून यासाठी गुंतवणूक करू शकतो असा मध्यम वर्गाच्या संदर्भातला भाग आहे. कनिष्ठ वर्गाच्या बाबतीमध्ये मात्र खरंच परिस्थिती फार बिकट असणारी अशा स्वरूपाची आहे. त्यांनी प्रायोरिटीज ठरवायला पाहिजेत असं आहे की शेवटी आपलं उद्दिष्ट काय आहे, आणि जर आपल्याला दीर्घ आरोग्य संपन्न आयुष्य अशा स्वरूपाचं प्राप्त झालं तर आपण आपली उद्दिष्ट पूर्ण करू शकू. आणि ते आरोग्य प्राप्त करण्यासाठी मला ज्या काही गोष्टी करायला हव्यात त्या कशा साधता येतील. मग असं जे मी उदाहरण टीव्हीचं सांगितलेलं होतं, तर माझी प्रायोरिटी चांगल्या अन्नाला चांगल्या घराला म्हणजे हायजेनिक घराला, चांगलं म्हणजे मोठं असं मी म्हणत नाही आता पण हायजेनिक घराला अशा स्वरूपाची असायला हवी. आणि जे काही आम्ही अन्न खाऊ ते निदान चांगलं असायला हवं, मग ते आम्हाला सेंद्रिय मिळालं तर आणखी जास्त चांगलं वगैरे अशा स्वरूपाचे पुढचे मुद्दे येतील. आणि ही एका अर्थाने मी करत असलेली गुंतवणूक आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. आता हा मुद्दा कसा येतो शेवटी की विशेषतः कॅन्सर झपाट्याने जगभरात पसरतोय आणि दुर्दैवाने त्याच्या कारणांचा शोध घेणं अशी प्रक्रिया फारशी घडत नाहीये. अगदी आश्चर्यकारक म्हणजे जॉन हॉपकिन इन्स्टिट्यूटचं असं एक स्टेटमेंट आलंय की मिसफॉर्च्यून इज द कॉज ऑफ कॅन्सर असणार अशा स्वरूपाचं, म्हणजे दुर्दैव असणार अशा स्वरूपाचं. आता मला हे खरं आश्चर्य करावंसं वाटतं की कुठल्या मुद्द्यावरती असं काढलं की मिसफॉर्च्यून आणि ते दैव आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने पण एक कारण सापडतं रोगाचं असणार अशा स्वरूपाचं. पण एकच कॉमन कारण सगळ्या लोकांसाठी असेल दुर्दैव ह्या स्वरूपाचं असंच असणंच शक्य नाही. तेव्हा आम्ही कुठल्या तरी एका मोठ्या गोष्टीकडे जे सर्वांना कॉमन आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि ते हुडकण्याचा प्रयत्नच करत नाही असा त्याचा अर्थ होता. तर त्याची पाळमुळं जर आताच्या संकरित धान्य पेस्टिसाइड्स केमिकल फर्टिलायझर्स किंवा आजूबाजूला असणारे पोल्युटंट्स विविध असणाऱ्या स्वरूपाचे ह्यामध्ये आहेत किंवा ऍडिक्शन्समध्ये आहेत तर ती कारणं न हुडकता किंवा ती कारणं टाळण्याचा प्रयत्न न करता नुसतं कॅन्सरच्यासाठी डिस्ट्रक्शन ऑफ सेल असं प्रिन्सिपल घेऊन केमोथेरपी रेडिएशन सर्जरी करून कॅन्सरवर विजय मिळवता येईल असं जे आता एकंदर दिवा स्वप्न पाहिलं जात आहे ते निकालच चुकीचं आहे. जोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही त्या कारणांचा शोध घेत नाही आणि ती कारणं टाळण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत ह्या प्रकारच्या रोगांपासून प्रतिबंध करताय आणि ही गोष्ट शक्य नाही होणार. आणि म्हणून मी आता ऑन्कॉलॉजिस्टशी या संदर्भात काही वेळेला बोललो होतो, त्यांचं त्याबाबतीतलं म्हणणं असं होतं की स्टॅटिस्टिकली असं प्रूव्ह करता येणं अवघड आहे की अशक्य आहे रादर की अशा प्रकारचं अन्न खाल्ल्यामुळे कॅन्सर निर्माण होतो असणार अशा स्वरूपाचं. आणि मग स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट डेटा या प्रकाराने प्रूव्ह करता येत नसल्यामुळे ते कारण मानायचं का नाही मानायचं असणार अशा स्वरूपाचं आणि ते टाळायचा सल्ला द्यायचा का नाही द्यायचा. मी म्हटलं ठीक आहे तुमचं स्टॅटिस्टिक्सच्या अर्थाने हे प्रश्न बरोबर आहे असणार अशा स्वरूपाचं, पण म्हणलं मला एक असं सांगा की हे अनैसर्गिक आहे याच्याविषयी तुमचं काही दुमत आहे का. ते म्हणले नाही ते अनैसर्गिक आहे याच्याविषयी काही दुमत नाही आहे कारण जे निसर्गामध्ये निर्माण होत होतं इतकी वर्ष हजारो वर्ष धान्य आणि नैसर्गिक पद्धतीने त्याचं सेवन केलं जात होतं त्यात मध्येच कुठेतरी ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिरली आणि त्याने ती केमिकल पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स असा वापर सुरू झाला आणि कंपन्यांनी बियाणं निर्माण करायला सुरुवात करून संकरित धान्याची सुरुवात झाली असणार अशा स्वरूपाची. तर हे अनैसर्गिक आम्ही निसर्गामध्ये ढवळाढवळ केली आहे. तर त्यांनी कॅन्सर होतोय का नाही होतोय हा विषय बाजूला ठेवा. मी निसर्गाचा एक अंश आहे आणि मला निसर्गाबरोबर जाणं गरजेचं आहे एवढा विचार जरी तुम्ही ठेवलात तर तुम्ही स्वतः नैसर्गिक खायला लागाल. म्हणजे झिरो बजेट शेती म्हणून एखादा यांचा सुभाष पाळेकरांचा एक महाराष्ट्रामध्ये प्रकल्प चालू आहे की त्यामध्ये नैसर्गिक शेती असं आहे आणि केमिकल पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स यासाठी तुम्ही ऍडिशनल खर्च करता आणि मग त्याच्यातून ऍडिशनल उत्पन्नाची अपेक्षा धरता असणार अशा स्वरूपाचं नैसर्गिक खतं वापरून नैसर्गिक रीतीने शेती करणं असं त्यांचा आता प्रचाराचा मुद्दा. तर तो भाग जर लक्षात घेतला या सगळ्या संदर्भामध्ये तर आम्ही निसर्गाचा एक अंश आहोत आणि आम्ही निसर्गाचा अंश राहणार आहोत. आम्ही काय पृथ्वी सोडून कुठेतरी जाऊन राहणार आहोत अशी काही परिस्थिती नाही. तर आम्ही निसर्गाला धरूनच राहायला पाहिजे आणि तसं जर राहिलो तर आमचं आरोग्य टिकण्याची शक्यताच असतं सर्वात असणाऱ्या अशा स्वरूपाची. आणि हे मला पटलं मी आचरणात आणलं तर मी पेशंटला सांगणार. जर मीच फॉलो केलं नाही तर मी पेशंटला कसं सांगणार शक्यच नाही सांगणार असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून माझा आता एक थोडी धडपड अशी चालू आहे की मेडिकल फील्डमधली जी लोक आहेत डॉक्टर्स मग ती कुठली असोत ॲलोपॅथीचे असोत आयुर्वेदाचे असोत होमिओपॅथीचे असोत नॅचरोपॅथीचे असोत योगाचे असोत आणखीन कुठल्याच का इतर कुठली चायनीज मेडिसिनचे असोत असणार अशा स्वरूपाचे ह्या सगळ्यांना हा विषय मुळापासून कळावा अशी एक अपेक्षा असणार अशा स्वरूपाची की आम्ही निसर्गाचा अंश आहोत आम्ही निसर्गाला धरूनच राहायला पाहिजे आणि तशा प्रकारचे जर आम्ही राहिलो तर आमचं आरोग्य चांगलं टिकणार आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि तसं झालं तर तुम्ही स्वतः त्या प्रकारे जेव्हा बदल कराल तेव्हा तुम्ही लोकांना सांगू शकाल. म्हणून मी मेडिकल प्रोफेशनल्सना असं नेहमी म्हणत आलोय आतापर्यंत की कॅन्सर हार्ट डिसीज डायबिटीस हे जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत असं आता ॲलोपॅथी पण मान्य करते. जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत असं तुम्ही जर मान्य करत असाल तर एक तरी डॉक्टर स्वतः जीवनशैली पाळतो का रुग्णांना विचारतो का की तुमची जीवनशैली काय तुम्ही सकाळी किती वाजता उठता राहता किती वाजता झोपता काय खाता कधी खाता वगैरे वगैरे. आणि जर जीवनशैलीशी विषय निगडीत आजार आहेत असं म्हणत असाल तर तुम्ही स्वतः जीवनशैली पाळायला पाहिजे हा पहिला मुद्दा आणि रुग्णांकडून माहिती करून घ्यायला पाहिजे हा दुसरा मुद्दा. मग आहारही नैसर्गिक खाचा लावा हे ओघानी येतं त्यात काही वेगळं सांगण्याची असणाऱ्या अशा स्वरूपाची गोष्ट नाहीये. हे जर झालं तर तुम्ही बदललात तर तुम्ही समाजाला बदलू शकाल नाही तर तुम्ही नाही समाजाला बदलू शकणार असणार.
उलट पक्षी आपण अनेक ठिकाणी असं बघतोय की अनेक डॉक्टरांच्या ओपीडीज या रात्री 2-2 वाजेपर्यंत चालतात.
आहे खरंय डॉक्टरांची ओपीडी 2-2 वाजेपर्यंत चालतात. डॉक्टर सकाळी उशिरा उठतात. डॉक्टर स्वतः उत्तम स्मोकिंग करणारे आणि ड्रिंक्स घेणारे असतात आणि अगदी अनहेल्दी लाईफस्टाईल असं म्हणावी अशा स्वरूपाची असते. तर हे दृश्य कुठेतरी बदलायला हवं आणि म्हणून मी त्यांना असं म्हटलं की नैसर्गिक आहे म्हणून मी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतो असं म्हणावं. तर तुम्हाला स्टॅटिस्टिकली प्रूव्ह करता येत नाही ना सोडून द्या विषय असणार अशा स्वरूपाचा. पण मुळामध्ये मी आजारी पडू नये मला कॅन्सर होऊ नये म्हणून मी काय करावं असं डॉक्टरना तरी माहिती आहे का. त्यांनी स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबियांसाठी तरी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय का कधी. आणि असा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कारण ओळखण्याच्या मागे लागतो. ज्या अर्थी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरसारखा आजार आकळारेकळा रूप करून पसरतोय त्याआधी काहीतरी कॉमन कारण असलं पाहिजे. अशाशिवाय होणारच नाही या गोष्टी आणि त्या आमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असायला पाहिजे. आणि ते आता सरळ सरळ असं दिसतं की हे कारण आहे तर ते स्टॅटिस्टिकली कधी प्रूव्ह होईल नाही होईल हा वेगळा मुद्दा झाला असणार अशा स्वरूपाचा. पण आम्हाला त्या अर्थाने म्हणून काहीतरी प्रयत्न करायला पण आपलं बरंच विषयांतर झालं. पण मुळात विषय सुरू केला होता तो कनिष्ठ स्तरावरल्या व्यक्तीला म्हणजे आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरावरच्या व्यक्तीला रोजीरोटी कमावणं ह्यातच त्याचं सगळं आयुष्य खर्ची पडतं. तर ते गुंतवणूक वगैरे त्याच्या दृष्टीने फार पुढचे विषय राहतात. पण माझं म्हणणं असं की मानव जन्म दुर्लभ आहे. सगळी प्राचीन तत्वज्ञान असं सांगतात की अनेक योनींमधनं फिरून आल्यानंतर मानवाचा जन्म प्राप्त होतो असणार अशा स्वरूपाचं. आणि ह्याच जन्मामध्ये मुक्तीचा विचार करता येतो किंवा मुक्तीसाठी मार्ग आक्रमण करता येतं. तर निदान आम्ही चांगलं आरोग्य संपन्न आयुष्य कसं जगता येईल याचा तरी विचार करावा. त्यांचं उद्दिष्ट त्या अर्थाने पक्क करण्याचा प्रयत्न करावा, मग आम्हाला इच्छा असेल तर मार्ग निघतो, असं जसं एक सुभाषित आहे विल दाय वे असणार अशा स्वरूपाचं, तसं मला आरोग्य चांगलं टिकवायचं आहे तर मला काय करायला हवं, मला खर्चात कुठं काटकसर करायला हवी आणि जमा कुठं वाढवता येईल कशी करता येईल, असं त्याच्या स्तरावरती प्रयत्न करावेत. आणि जी मोठी मंडळी झाली आहेत आतापर्यंत, माशेलकरांसारखं उदाहरण असं, एपीजे कलाम यांच्यासारखं उदाहरण असो, हे अगदी खालच्या स्तरावरनं खूप वरच्या स्तरावरती गेलेली लोक आहेत असणारे अशा स्वरूपाची. कुठल्या पद्धतीने गेले, ज्ञानाच्या माध्यमातूनच गेलेत असणार अशा स्वरूपाचं आहे. तर आम्ही एकदा ह्या प्रकाराने ज्ञान करून घ्यायचं असं ठरवलं तर तुम्हाला असं नक्की सापडेल की कनिष्ठ गटातल्या व्यक्तींना पण आपल्याला काय करता येईल असं ठरवता येईल. पण तो विषय थोडा जरी बाजूला ठेवला तरी निदान उच्च स्तरावरच्या व्यक्ती आणि मध्यम स्तरावरच्या व्यक्ती ह्यांनी तरी करावं, मग ते कनिष्ठ लोकांच्या आवाक्यात येईल. एकदा चक्र फिरलं आणि सेंद्रिय शेती किफायतशीर होतीये, आरोग्य संपन्न होतीये असं झालं की कनिष्ठ स्तरालाही ते परवडेल अशा स्तरावरती येईलच. पण तोपर्यंत तरी सुद्धा त्यांनी विचार करायला सुरुवात करावी आणि जेवढी त्यांच्या दृष्टीने पावलं टाकता येतील तेवढी टाकावी. उच्च स्तरावरच्या व्यक्तीने आणि मध्यम स्तरावरच्या व्यक्तीने तर थांबूच नये, त्यांनी तात्काळच सुरुवात करावी असणार आहे. असं झालं तर दृश्य बदलेल असं.
बरोबर, जसं आपण मगाशी म्हणालात तसं आपण टीव्ही किंवा आपल्या उपजीविका या वस्तूंचा उपभोग घेण्यापेक्षा आपल्या मूलभूत गरजांकडे जर का या लोकांनी लक्ष दिलं तर आहे ते अन्नधान्य, ते चांगल्या पद्धतीचं अन्नधान्य घेऊन सेवन करतील आणि त्यांच्या आरोग्यात वाढ होईल असं आपण म्हणूया तिथे.
हो नक्की. एक मी असं दुसरा आता बघतोय की शेतकरी कुटुंबातल्या आता खूप पेशंट येतात कॅन्सरचे, माझ्याकडे बीड उस्मानाबाद वगैरे या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जे स्वतः कॅन्सरचे शिकार बनलेले असे येत आहेत. तर त्यांना मी आता असं सांगतोय की तुम्ही निदान स्वतःच्या कुटुंबापुरतं काय होईना पण सेंद्रिय पिकवा. आणि आता ते मान्य करायला लागलेत की वा ठीक आहे, आमचा एक छोटा तुकडा काय होईना पण आम्ही राखतो आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबासाठी म्हणून करतो, किंवा आमच्या कुटुंबासाठी एकतरी देशी गाय घेतो, बाकीच्या जर्सी गायी आहेत. हळूहळू जर्सी गायींची संख्या कमी करून देशी गायींची संख्या वाढवायला पाहिजे असंच आहे गणित. आणि हळूहळू सगळंच शेती सेंद्रिय व्हायला पाहिजे, हे गणित खरं आहे असणार अशा स्वरूपाचं. पण निदान स्वतःचं तरी बघा आधी, मग समाजाचं बघू असणार अशा स्वरूपाचं. पण आता त्यांच्या घरात कोणाला तरी कॅन्सर झालाय म्हटल्यावर तर त्यांना पटतं. असं सगळ्यांनी अनुभव घेऊन करायचं असं ठरवलं तर समाजच टिकणार नाही. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की पुढच्या स्टेक्स मागता शहाणा. तसं समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोग पसरत आहे याचा एक अलार्मिंग सिग्नल आम्ही घ्यावा आणि मूलभूत बदल आपल्या मानसिकतेमध्ये घडवावेत, हे जास्त शहाणपणाचं आहे.
म्हणजे आपण असं म्हणूयात की अर्थशास्त्रातील सिद्धांताप्रमाणे प्राप्त झालेल्या उत्पन्नातून प्रथम खर्च करण्यापेक्षा शक्य असेल तेवढे उत्पन्न पुन्हा गुंतवायचे आणि त्यातून अधिक उत्पन्न मिळवायचे. याप्रमाणे सुयोग्य जीवनशैलीचा वापर करून आपण आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
बरोबर आहे. फक्त एकच मी म्हणेन की प्राप्त झालेल्या उत्पन्नातून खर्च जो आहे तो फक्त आवश्यक तो खर्च करून उरलेले जी रक्कम आहे निर्मित गरजांवरती भर न देता आवश्यक तो खर्च करून उरलेले पैसे गुंतवायचे आणि मग निर्मित गरजांवरती जायचं. तसं आरोग्यासाठी पण त्यात प्रयत्न करायचे आणि मग तुमच्या छानछोकीच्या कल्पना किंवा सुखोपभोगाच्या कल्पना याच्यासाठी खर्च करायचा असं केलं तर जास्त बरं.
आणि असं केल्याने मला वाटतं ही आपली जी गुंतवणूक असेल ती वृद्धिंगत करावयास नक्कीच आपल्या सगळ्यांना फायदा होईल. आणि रसिक हो, ही दिवाळी सर्व रसिकांना आरोग्यमय जावी असे म्हणण्यापेक्षा आरोग्यातील गुंतवणूकमय जावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करून ही मुलाखत आपण येथे थांबूया. आणि नक्कीच आपण परत एकदा पुढच्या मुलाखतीमध्ये परत एकदा वैद्य दिलीप गाडगे यांच्याशी संवाद साधूयात.
मला असं वाटतं की लोकांनी याच्या संदर्भामध्ये मला जरूर विचारणा करावी आणि त्यांचा फीडबॅक आल्यानंतर याच्यावरती आणखीन एखादा एपिसोड करायला माझी काही अडचण नसेल, जर शंका त्याच्यावरती विविध प्रकारच्या आल्या तर. पण समाजापर्यंत हे पोचावं असं माझं म्हणणं आहे. माझा संपर्क इथं सांगितला जाईल, जरूर तुम्ही त्याच्यासाठी संपर्क साधलात तरी मला निश्चित आवडेल.
या विषयासंदर्भातील अधिक माहिती आपल्याला कोणाला हवी असेल तर वैद्य दिलीप गाडगे यांचा संपर्क आपण अशा पद्धतीने साधू शकता. त्यांचा मेल आयडी आहे gadgil.dilip@gmail.com. आपण त्यांचा टेलिफोनिक संपर्क साधू शकता या नंबरवर. त्यांचा नंबर आहे पुण्यातील, त्यासाठी आपल्याला डायल करायला लागेल 020-244-753-60 सदाशिवपेठ. दुसरा नंबर घेऊयात कर्वे नगरचा 254-731-00.